आज आपण अध्याय नववा श्लोक क्रमांक एक पहिला श्लोक श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य अनुसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात। श्री भगवान म्हणाले हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील। कृष्ण या नव्या अध्यायामध्ये परमगोपनीय ज्ञान याबद्दल वर्णन करतात। राजविद्या राजगुह्यम हे जरी सर्वोच्च ज्ञान आहे, या सृष्टीमधील सर्वोच्च ज्ञान भगवद्गीता, याच्या भगवान सांगतात की याच्या पलीकडे कुठलंही नाही। आता हा परतरम नान्यत किंचित असते धनंतय, माझ्या पलीकडे आणि या ज्ञानाच्या पलीकडे या जगामध्ये काही पण नाही। आणि हे जे ज्ञान आहे सर्व ज्ञानांचा मुकुटमणी आहे, आणि हे ज्ञान प्राप्त केल्यानं सर्व दुःखातून सर्व भौतिक बंधनातून जे कोणी हे ज्ञान प्राप्त करतो त्याची मुक्तता होते। तर भगवंतानी जवळजवळ हे आज 700 श्लोकाची भगवद्गीता आहे, याच्यामध्ये अर्जुनाने काही सांगितलेले म्हटलेले श्लोक आहेत, काही धृतराष्ट्राचे आहेत, काही संजयाचे आहेत, परंतु मुख्य करून श्लोक जे आहेत किंवा उपदेश जो आहे हा भगवान श्रीकृष्णांचा आहे। आणि या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की इदं तु ते गुह्यतमं, हे अतिशय गुह्य ज्ञान आहे। तर भगवद्गीता गुह्य ज्ञान का म्हटलेलं आहे, असं काय गुह्य आहे याच्यामध्ये? 700 भगवद्गीता जी आहे 700 श्लोकांची, भारतामध्ये तर करोडो लोकांच्याकडे आहे 700 श्लोक, कितीतरी लोकांना पाठ आहेत, एवढंच नव्हे सकाळ संध्याकाळ त्याचं पारायण करणारे लोक पण आहेत। एवढं असून सुद्धा काय गुह्य आहे याच्यामध्ये? अशी कुठली जगामध्ये गोष्ट आहे का की तुम्ही त्याचा नित्य वापर करता, नित्य तुमच्या जवळ आहे तरी पण ती गुह्य आहे? अशी कुठली गोष्ट आहे का जगामध्ये? कुठंच नाही आहे, परंतु तिची भगवद्गीता आहे। नित्य पाठन, नित्य श्रवण, सगळं काही जन्मभर जरी केलं तरी भगवान सांगतो की रहस्यम, रहस्य आहे। तर यातलं रहस्य काय आहे? लोक तर सगळे प्रगट आहेत आमच्या समोर, आपण वाचतो, आपण ऐकतो, भरपूर वेळा ऐकतो, भरपूर वेळा त्याचं बोलतो पण, पण तरी भगवान म्हणतात रहस्य आहे। असं कुठलं रहस्य याच्यामध्ये आहे? आणि कुठलं रहस्य जे आहे हे आपल्याला कळल्यानंतर आपण या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त होतो। भगवान अतिशय शुद्धपणे इथे प्रकट करतायत की ज्ञानम विज्ञान सहितम। तर केवळ ज्ञान जे आहे हे तुम्हाला भौतिक बंधनातून मुक्त करू शकत नाही। तर भगवद्गीतेचं ज्ञान म्हटल्यानंतर आत्मज्ञान, भगवंत जे आहेत प्रत्येक पानापानामध्ये वर्णन करतायत या भौतिक जगताचं, अनेक पानं वर्णन करतायत की आपण शरीर नाही आत्मा आहे, आणि त्यानंतर प्रकृतीचं वर्णन करतायत। तर हे सगळं उघड आहे, त्याच्यामध्ये रहस्य काय? हे जे रहस्य जे आहे हे केवळ भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतं, अन्यथा नाही। आणि ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भगवान सांगतायत की प्रवक्ष्याम्य अनुसूयवे, तुझ्यातलं जो मत्सर आहे तो नाही आहे, आणि म्हणून हे तुला ज्ञान कळेल, आणि म्हणून आपल्यामध्ये भगवंताविषयी जोपर्यंत मत्सर आहे किंवा भगवंताच्या भक्ताबद्दल मत्सर आहे तो तोपर्यंत हे ज्ञान जे आहे गुह्यतमम. जरी आपण सगळं साधक साधन सगळं काही व्यवस्थित करत असलो तरी पण मत्सर आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत यांची भक्ती त्याचप्रमाणे भगवंताचे भक्त यांचं रहस्य आपल्याला कधीच कळणार नाही. आणि म्हणून भगवंताने म्हटलंय की नित्य आपल्या जवळ गोष्ट आहे तरी पण ही रहस्य म्हणा. ह्या भगवद्गीतेसारखं रहस्य जगामध्ये कुठलं नाही, ओपन, तरी पण कोणाला कळत नाही. कारण बहुतेक लोक मत्सरी आहेत या जगामध्ये. सर्व लोक लव लव किंवा प्रेम याची चर्चा करतायत, पण या जगामध्ये प्रेम जे आहे हे केवळ आपल्या इंद्रिय तृप्तीवरती अवलंबून आहे. आपल्या जी इंद्रिय तृप्ती जर बंद झाली तर आपण कोणावरती प्रेम करत नाही किंवा कोणाला काही देण्याची आपली इच्छा होत नाही. तर प्रेम जे आहे हे केवळ आध्यात्मिक जगतामध्ये आहे, या भौतिक जगतामध्ये नाही. आणि भौतिक जगत जे आहे ऊर्ध्व मूलम अधःशाखम, हे जसं भगवान उदाहरण करतायत की वृक्ष जो आहे त्याची सावली पाण्यामध्ये पडल्यानंतर तशी प्रतिकृती निर्माण होते त्याप्रमाणे हे भौतिक जगत आहे. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये प्रेम श्रेष्ठ आहे पण त्याचं परिवर्तित स्वरूप या जगामध्ये मत्सर या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जोपर्यंत हा मत्सर एनवी आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत भगवद्गीता किंवा भगवंताचा भक्त किंवा भगवंत यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान प्राप्त होईल पण त्याची अनुभूती येणार नाही. आणि म्हणून बाकी कितीतरी लोक भगवद्गीतेवरती व्याख्यानं करतात पण सांगतायत की भगवान निराकार आहेत, एनवी मत्सर, मत्सरामुळे भगवंताचा आकार जो आहे तो पण आपल्याला कळून येत नाही, इतका मत्सर आहे आपल्यामध्ये. आणि लोक म्हणतात हो हा किती ज्ञानवान आहे भगवंत, त्याचं कसं वर्णन करतो. भगवंत सांगतायत की अवजानंती मा मूढा मानुषीम तन माश्रिता, मी या जगामध्ये एक साधारण माणसासारखा अवतीर्ण होतो परंतु परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम, आणि माझा भाव हे लोक जाणत नाहीत. कारण का मम भूत महेश्वरम, मी जर एखाद्या सामान्य मनुष्यासारखा या जगामध्ये वागत असलो तरी पण मम भूत महेश्वरम, मी सगळ्या जीवांचा ईश्वर आहे. आणि हे सामान्य माणसाप्रमाणे आपल्यामध्ये भगवंत असल्या कारणानं आपल्याला कळून येत नाही. आपल्याला वाटतं की हा पण आपल्यासारखाच एक माणूस आहे, थोडा काय तर थोडा शक्तिवान असेल. त्याचप्रमाणे भगवंताचे भक्त आपल्याला वाटते की अरे हा तर आपल्यासारखाच आहे, ह्याच्या पण डोक्यावरती केस आहेत, दोन डोळे आहेत, याचा पण चष्मा आहे, याच्या त्याला पण तिलक आहे, आपण धोती घालतो, मी पण धोती घालतो, फरक काय. तर ज्यामुळे हा माझ्यासारखाच एक आहे, मग त्याच्या भक्ती जी त्याच्या हृदयामध्ये आहे ती ट्रान्सफर व्हायला थोडा वेळ लागतो. त्याची इच्छा आहे द्यायची पण आपल्यामध्ये मत्सर असल्यामुळे ब्लॉक तिथे अडून राहिलेली आहे. त्याची इच्छा आहे, दुसरं आहे, तो कृपाळू आहे, भगवंताचा भक्त तो कृपाळू आहे, परंतु तो मत्सर जो आहे त्याच्यामुळे आपल्याला अडकून राहिलो आपण तिथे. आणि कधी कधी हा जो मत्सर आहे आपल्याला पूर्ण भक्तीतून दूर घेऊन जातो, पूर्णपणे नष्ट करतो. आणि म्हणून भगवान सांगितलं की हा तुझ्यामध्ये हा मत्सर नाही आहे, तुझ्यामध्ये हा द्वेष नाही आहे, म्हणून मी तुला ही भगवद्गीता सांगतो. तर याचं जे रहस्य आहे ते भक्ती, आणि जशी आपली भक्ती वाढत जाते तसा ह्या रहस्याचा उलगडा होत जातो. आणि म्हणून श्लोक तेच आहेत किंवा उपदेश जो आहे तोच आहे, परंतु जशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये उदय होत जाते तसं तसं हे ज्ञान जे आहे ह्याचा पण उदय होत जातो. आणि भक्तीचा उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याचं रहस्य जे आहे हे कधीच कळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये द्वेष आहे भगवंत किंवा भगवंताच्या भक्तांच्या बद्दल तोपर्यंत हे ज्ञान जे आहे हे पूर्णपणे आवरणीत राहतं. आणि म्हणून भगवंताच्या भक्ताचं एक लक्षण आहे अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र हा करुणा एवच. भगवंताचा भक्त जो अद्वेष्टा तो कुणाचाही द्वेष करत नाही, कुणाचाही नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रा, सगळ्या जीवांचा तो मित्र आहे. आणि करुणा, याच्या अंतकरणामध्ये करुणा आहे, कंपॅशन. आणि ह्यामुळे तो भगवंताच्या कृपेला प्राप्त होतो. म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत यांना जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत भगवंतांना कसं ओळखणार. कारण भगवंताचे भक्त हे आपल्याला माध्यम आहे भगवंत ओळखण्यासाठी. आणि त्यांना जर आपण ओळखलं नाही तर आपण भगवंत कसे ओळखणार. त्यांच्या जीवनावरनं आपण समजतो भगवान कोण आहेत. आपल्याला तेवढी बुद्धी किंवा तेवढं ज्ञान किंवा तेवढे डोळे नाहीत, साक्षात भगवंत जरी समोर उभारले तरी आपल्याला कळणार नाही. नरसिंहदेव हिरण्यकशिपूच्या समोर उभा होते तरी पण त्याला कळणार नाही की अरे हा प्रत्यक्ष भगवान आहे. प्रल्हाद महाराज छोटासा, तो काही पुऱ्या जगताचा राजा नव्हता किंवा नरसिंह हिरण्यकशिपूसारखा बलवान नव्हता, पण त्याला भक्ती आहे, द्वेष नाही. वडिलांचा जो त्याला अतिशय त्रास देत आहेत या भगवंताचा भक्त आहे म्हणून तो पण द्वेष करत नाही आपल्या वडिलांचा. त्याला पण भगवंताकडे प्रार्थना करतो की ह्याला पण तुमच्या स्वयंमध्ये लावा. अद्वेष्टा. त्यानंतर रावण राम समोर उभा आहे. ज्या रामाची प्राप्ती करण्याकरता भक्त लोक आपलं सर्वस्व त्याग करून देतात आणि भक्तीमध्ये लागतात, तर रावणाने सर्वांचा भोग केला, सीता पण आणून ठेवली आपल्या भोग करण्यासाठी, त्याच्यासमोर राम उभा आहे तरी पण कळाल नाही. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत समोर असले तरी आपल्याला कळून येणार नाही की हे भगवंत आहेत. हिरण्याक्ष या समोर वराहदेव प्रत्यक्ष भगवंत अवतरण झाले तरी पण त्यांच्याशी गळा युद्ध करायला लागला. म्हणजे जरी प्रत्यक्ष भगवंत आपल्या समोर उभा असले तरी आपल्या अंतकरणामध्ये द्वेष असेल तर आपल्याला कधी पण कळणार नाही भगवंत. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे असलेले भक्त आहेत त्याला इतकी आपल्याला मदत करायची इच्छा आहे, त्याचं अंतकरण भरभरून वाहत आहे की आपल्याला मदत करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी. पण आपल्यामध्ये द्वेष जर असेल तर त्या अंतकरणातलं प्रेम आपल्याला कधी दिसणार नाही, कधीच नाही. आणि म्हणून भक्ती ही अतिशय रहस्यमय आहे. भगवान आपली भक्ती जी आहे ती कोणाला देत नाहीत, सहजपणे कोणाला देत नाहीत. कारण का, भक्ती ज्याला प्राप्त होते भगवंत त्याचे दास बनतात, प्रत्यक्ष भगवंत. म्हणून भगवान सांगते की साधूनाम हृदयाम म्हणे साधूनाम हृदयांत अहम, मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये कोण आहे, केवळ मीच. हे भगवंताचं आणि त्याच्या भक्ताचं नातं आहे. आणि म्हणून हे भक्त त्यांना भगवंताशिवाय काही दिसतच नाही. जसं प्रल्हाद महाराज, त्यांना भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाही, सगळीकडे भगवंतच दिसतात. परंतु रावण किंवा हिरण्यकशिपू मी दिसतोय, भगवंतामध्ये सुद्धा मी ह्याला ठार करणार आहे. म्हणजे मीच दिसतोय की मी ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे भगवंत समोर उभे असून सुद्धा. तर हा जो भाव आहे हा अर्जुनामध्ये नाही आहे. आणि म्हणून भगवंत आपली भक्ती सहजपणे कोणाला देत नाहीत, बाकी काय वाटेल ते देतील. अगदी मुक्ती मोक्ष सुद्धा देतील, मुक्ती पण देतील. बाकी सर्व काय मुक्ती पण देतील. मला पैसा धन प्रतिष्ठा सगळं काही पाहिजे, काय वाटेल ते द्या, वाटेल ते घ्या, पण भक्ती नाही देणार. याचं कारण का, भगवंत जे आहेत भक्त वत्सल, भगवंत भक्तीने बांधले जातात. त्यामुळे भगवंत ही गोष्ट देताना अतिशय विचार करून देतात कोणाला पण. बरोबर आहे. तुम्ही कोणते असा लाखोपती असेल तर हुशार जर असेल तर तो सहजपणे पैसा असा कोणाला देणार नाही. कोणाला देईल का, वाटेल तसा खर्च करतो त्याला देईल का. तुमच्यामध्ये बसलेले त्या अनेक व्यक्ती जो आहेत, तुम्ही पिता आहात, तुमचा मुलगा तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याला वाटेल ते द्यायला तयार आहात. पण ज्यावेळेला पैसा ही चीज येते त्यावेळेला तुम्ही विचार करून देता की ह्याचा हा पुरेपूर एक एक पैशाचा हा पूर्णपणे चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करणार आहे, मग तुम्ही त्याला देता. त्याचप्रमाणे भगवंत जो आहे ही भक्ती सुद्धा आपल्याला ज्याला जसं जसं आपण पात्र होतो तशी तशी आपल्याला भक्ती देत आहेत. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला जगन्नाथपूर इथं आले अलालनाथ, आणि तिथून त्यांनी भगवंताच्या मंदिराचं चक्र पाहिलं, त्यांच्या मनामध्ये भक्तीचे भाव उसंबळून आले आणि पळत 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 जगन्नाथ मंदिरमध्ये आले आणि जगन्नाथाचं दर्शन घेतल्याबरोबर त्यांची जी भक्ती जी आहे इतकी उसंबळून आले की ते दंडवत जगन्नाथ समोर त्यांनी साक्षात दंडवत घातला. पण आजूबाजूचे लोक आहेत त्यांना वाटलं की काय चाललंय, काहीतरी याला रोग झालेला दिसतो किंवा यांना एटिकेट वैष्णव एटिकेट माहिती नाही. आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा चालली की काय गोपीनाथ आचार्य यांना माहिती होतं शास्त्राच्या आधारे की चैतन्य महाप्रभू हे साधारण व्यक्ती नाही आहे, प्रत्यक्ष भगवान आहेत आणि आलेच भक्ताच्या रूपानं, भक्तावतारम भक्त्याकम, कारण सगळ्या सामान्य लोकांना भक्ती म्हणजे काय शिकवण्यासाठी. आणि म्हणून जरी सामान्य संन्यासी दिसले तरी हे भगवंत आहेत. परंतु त्याचा दुसरा जो नातेवाईक सार्वभौम भट्टाचार्य वेदांत शिरोमणी सर्व वेदांत ज्याला ज्ञान आहे, हजारो शिष्य आहेत आणि एवढं ज्ञान त्याला झालेलं आहे की त्या कधी कधी ज्ञान जास्त झालं की अहंकार वाढतो, नम्रता येत नाही. म्हणून ज्ञान विद्या विनय संपन्न आहे, जिथं विद्या आहे तिथं विनय असला पाहिजे. जर विद्या फक्त राहिली विनय नसेल तर ते ज्ञान जड होतं आपल्याला आणि ते आपल्या पतनाला कारण ठरतं. तर सार्वभौम सगळं ज्ञान आहे, सगळ्या वेदांचं ज्ञान, सगळ्या अतिशय मोठे मोठे पंडित त्याच्याकडे शिक्षा घ्यायला येत आहेत, शिष्य आहेत. आणि त्यांनी ज्या वेळेला चैतन्य महाप्रभूला पाहिलं की त्यांना वाटलं की आपण संन्यासी आहे, ही संन्यासींनी असं वागणं बरं दिसत नाही. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं की ही, आणि काही काही लोक तिथले जे पुजारी आहेत ते तर काठी घेऊन त्यांना मारायला निघाले, पण सार्वभौम भट्टाचार्य त्यांच्या अंतकरणामध्ये तेवढा द्वेष नव्हता, त्यांनी त्यांना उचललं तिथं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात. ते म्हणाले त्यांनी माझं नाव श्रीकृष्ण चैतन्य. तर सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात की तुम्ही संन्यास घेतलेला आहे आणि तुम्ही अतिशय अगदी नवयुवन दिसतात, अजून तुम्ही तुमचं वय वगैरे झालेलं नाही, त्यामुळे 24 वर्षाचे होते चैतन्य महाप्रभू संन्यास घेतला. म्हणाले की तुम्ही जर संन्यासी आहात तर संन्यासाचं प्रथम कर्तव्य आहे वेदाचा अभ्यास करणं, आणि तुम्ही वेदाचा अभ्यास वगैरे करण्याऐवजी काय भावविभोर होऊन नसते हरे कृष्ण कीर्तन करताय काय आणि भगवंतासमोर असे लोटांगण घालताय काय, गडाबडा लोळताय काय, द्वेष आहे त्यामुळे त्याचा भाव चैतन्य महाप्रभूचा भाव जो आहे हा कळाला नाही. तर चैतन्य महाप्रभू सर्व मठाचार्य नम्रतेने साथ जात आहेत की तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही वेदांती आहात आणि तुम्हीच माझी यातून सुटका करू शकता, तुम्हीच मला मदत करू शकता. सर्व मठाचार्य म्हणाले ठीक आहे, हा तू अगदी जवान आहेस आणि त्यामुळे तुला धोका आहे. संन्यासी म्हणजे हे असं नृत्य करणं किंवा कीर्तन करणं भावविभोर संन्यासच नाही, संन्यासी म्हणजे वेदांचा अभ्यास केला पाहिजे आणि वेदातलं गुह्य जे आहे हे अभ्यासन ज्ञानानं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अतिशय टेक्निकल थिंग जे आहेत, लहान बारीक कुसर ज्या लहान वेदातल्या गोष्टी अशा सगळ्या संन्यासाला माहिती असल्या पाहिजे. आणि म्हणून तुला मी वेदांत शिकवतो. सर्व मठाचार्य त्यावेळेला अतिशय वयस्कर होते चैतन्य महाप्रभू नम्रतेने सांगले की येस उद्यापासून तुम्ही या माझा वेदांचा अभ्यास आपण करू. दुसऱ्या दिवशी पासून चैतन्य महाप्रभू सर्वम भट्टाच्या घरी या भागवत त्यांचं जे वेदांत अभ्यास आहे वेदांत सूत्र हे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी जायचं दररोज. सर्वम भट्टाचार्य अतिशय सुंदररित्या संस्कृत भाषेमध्ये आणि व्याकरणची फोड करून अतिशय सुंदर रीतीनं त्याच्या कृतीप्रमाणे त्यांनी वर्णन करायला सुरू केलं प्रत्येक शब्दाचं प्रत्येक वाक्याचं प्रत्येक श्लोकाचं. 7 दिवस चैतन्य महाप्रभू काही बोलले नाहीत. 8व्या दिवशी सर्व भट्टाचार्य आल्या त्यांना प्रश्न विचारतात की मी 7 दिवस बोलतोय आणि तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही हालचाल नाही किंवा काही भाव नाही. तुला समजतंय का उगीच आपला मी बोलतोय काहीतरी? चैतन्य महाप्रभू म्हणाले की तुम्ही जे श्लोक वाचतात हे पूर्णपणे मला समजतायत. ते अतिशय क्लिअर आहेत, त्याच्यामध्ये अतिशय उघड आहे त्याचा अर्थ. पण ज्यावेळेला तुम्ही त्याचं तात्पर्य सांगता ते जे आहे हे पूर्णपणे त्या श्लोकाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे तुमचं जे तात्पर्य आहे किंवा तुमचं जे एक्सप्लेनेशन आहे तुमचा जो वर्णन करण्याची जी कला आहे ही जरी चांगली असली तरी तुम्ही जे वर्णन करतात हे मात्र मायावादी म्हणजे पूर्णपणे शास्त्राच्या विरुद्ध आहे. असं म्हटल्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य त्याच्या आयुष्यातला पहिला शॉक बसला. अजूनपर्यंत सगळे येऊन त्याच्या पाया पडायचे, सगळे मला सांग नमस्कार करून घ्यायचे, याचा अर्थ सांगा, याचा अर्थ सांगा. आणि ह्या 7 दिवस या संन्यासीला मी सांगतोय आणि त्यांना म्हणते की तुम्हाला काही शास्त्र समजत नाही. एकदम धक्का बसला जरा सार्वभौम भट्टाचार्य. आणि मग सार्वभौम भट्टाचार्य ते म्हणतायत की जर मी सांगितलं तर तुला पटत नाही तर तू सांग, तुला जर काय माहिती आहे जे मला माहिती नाही तर तू मला काय सांग तुझं असेल ते. चैतन्य महाप्रभूने त्यांना अत्यंत सुंदररित्या आपल्या वैष्णव सिद्धांताचा परिभाषा त्यांनी सांगितली, वेदाबद्दल त्यांनी सांगितलं. सांगितलं की आत्मा आणि परमात्मा ह्या 2 गोष्टी आहेत, आत्मा आणि परमात्मा 1 नाही. आत्मा हा परमात्मा कधी येऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत. आणि तुम्हा मायावाद्यांची ही चूक आहे की तुम्ही आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच समजता. आणि परमात्मा या जगामध्ये आत्मा जो आहे हा स्वतःला विसरलेला आहे परमात्म्याचं स्वरूप आणि त्यामुळे या जगामध्ये दुःख भोगतोय. आणि त्यामुळे या भौतिक बंधनातून मुक्त व्हायचं म्हणजे परमात्मा देव परमात्मा जो आहे आपण तो मुक्त होतो. तसे अनेक विवेचन त्यांनी केलं. नंतर त्याने सांगितलं की हे जो आहे भगवद्गीतेनुसार किंवा शास्त्रानुसार आत्मा हा भगवंताचा दास आहे आणि आत्म्याची जी स्थिती आहे ही भगवंताची सेवा करणं आणि हाच सगळ्या वेदाचा अर्थ आहे, दुसरं काय नाही. वेद अनंत बोलिला अर्थ इथुकाची जाणीला विठोबाशी शरण जावे निजमुखे नाम घ्यावे. वेद अनंत भरपूर काय काय बोलतोय पण त्या सर्वाचा सार काय आहे, भगवंताला शरण जाणं. आणि कसं, निजमुखे नाम घ्यावे. भगवंताच्या नामस्मरणाने शरणाची सुरुवात होते. पहिला नामाची आपण शरण घेतली नाही तर भगवंताचं शरण घ्यायला फार दूर आहे. म्हणून पहिला नामाश्रय करी, पहिला नामाचा आश्रय घेतला पाहिजे आणि मग, कारण नाम आणि भगवंताच्यामध्ये फरक नाही. आणि जसा आपण नामाचा आश्रय घेऊ तसा आपण आपला जो भगवंताचा आश्रय आहे हा वाढत जातो. आणि म्हणून हा खरा वेदाचा अर्थ आहे. आणि तुझ्या या एक्सप्लेनेशन किंवा वर्णनामुळे हा पूर्ण झाकला गेलेला आहे. त्यामुळे तुझ्या जे भाषण आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूने सार्वभौम भट्टाचार्यांना सर्व वेदांचा अर्थ भक्ती, सर्व वेदांचा उद्देश भक्ती आहे हा पटवून दिला. नंतर कालांतरानं चैतन्य महाप्रभू एकदा जगन्नाथ मंदिर मध्ये दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आले सर्व भट्टाचार्य आणि सर्व भट्टाचार्य ब्रह्ममुहूर्त झाला त्यावेळेला चैतन्य महाप्रभू आले आणि आल्या आल्या त्यांनी सार्वभौमला उठवलं सार्वभौमा मी जगन्नाथाचा प्रसाद आणलेला आहे सार्वभौम भट्टाचार्य थारकन उठले त्यांनी दात पण नाही घासले सरळ चैतन्य महाप्रभू गेले की प्रसाद म्हणून प्रसाद त्यांनी घेतला आणि पद्मपुराण मधला एक श्लोक सांगितला की ज्या वेळेला आपल्याला प्रसाद दिसतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा काल कुठल्याही प्रकारची स्थिती सगळ्यापासून मुक्त होऊन आपण ताबडतोब प्रसाद ग्रहण केला पाहिजे आणि म्हणून आपण शुद्ध आहे अशुद्ध आहे याचा पण विचार न करता ताबडतोब प्रसाद ग्रहण केला पाहिजे म्हणून सार्वभौम भट्टाचार्याने प्रसाद घेतला आणि चैतन्य महाप्रभूला अतिशय आनंद झाला की हा इतके दिवस वेदांताचा भाष्य करत होता आणि त्याच्यामध्ये कधी एवढा कोरडेपणा आहे हा सगळा नष्ट झाला कारण प्रसादाची गोडी निर्माण होणं ह्याला पण भक्ती लागते आणि ती सुरुवात आहे भक्तीची प्रसादाची गोडी बरोबर आपल्या संस्थेमध्ये सगळं झाल्यानंतर प्रसाद कारण काय माहिती त्यांना माहिती आहे जे लेक्चर देणारे असतात त्यांना काय जमणार आहे हृदय परिवर्तन होणार नाही कोणाचं म्हणून प्रसाद देत आहेत सगळ्यांना की त्यामुळे गॅरंटीड हृदय परिवर्तन तर सार्वभौम भट्टाचार्य त्याचं परिवर्तन झालेलं इतकं चैतन्य महाप्रभूला आनंद झाला की सांगितलं की प्रसाद पहा प्रसादाची महिमा किती आहे की सार्वभौम भट्टाचार्य सगळ्या कोरडा पंडित सुद्धा आज प्रसाद खाऊन नाचतोय चैतन्य महाप्रभूला अतिशय आनंद झाला आणि त्याचप्रमाणे गोपीनाथ आचार्याचा पण आनंद झाला की हा सार्वभौम भट्टाचार्य केवळ मुक्ती 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 याच्याशिवाय त्याला काय कळतच नव्हतं आणि आज हा जो आहे हा चैतन्य महाप्रभूच्या कृपेमुळे ह्याच्या हृदयामध्ये परिवर्तन होत आहे आणि त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य भक्तीच्या माध्यमातून सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करायला लागला आणि असा अभ्यास करता करता भागवतम मधल्या एका श्लोकावरती आला तत्तो निकंपम सुसमिक्षमानो गुंजान्वीवात्मकृतम विपाकम हृद्वाग विपुभुर विदताम नमस्ते जीवेत यो मुक्तीपदेस धाय वाघ आणि मुक्ती म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये इतका खिळस निर्माण झालेला होता की मुक्तीपदेस धाय वाघ नाही नो मुक्तीपदे आणि भक्तीपदेस धाय वाघ वा केवढा फरक झाला त्याच्या हृदयामध्ये मुक्तीचा त्याला मुक्ती म्हणायचा सुद्धा खिळस आला एवढा त्याला फरक झाला त्याच्या हृदयामध्ये भक्तीमुळे आणि त्यांना वाटलं की हा चैतन्य महाप्रभू अतिशय खुश होतील मी त्यांच्या समोर असं हे वर्णन करायला गेलो तर म्हणून चैतन्य महाप्रभू यांच्याकडे भागवत घेऊन गेले त्यांना मुक्ती खाट केली त्याच्यावर भक्ती लिहिलेलं चैतन्य महाप्रभू त्याच्या भक्तात की अतिशय क्रोधित जायचे की यू कॅनॉट चेंज तू शस्त्र जे आहे हे बदल करू शकत नाही आणि इथे जे मुक्ती आहे याचा अर्थ भक्ती आहे कारण सर्वोच्च मुक्ती ही भगवंताची भक्ती आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लागल्याशिवाय कुणी मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणून भागवत सांगितले की आरुह्य कृच्छेन परमपदं तत् पतंती अधो म्हणजे अतिशय उच्च पदावरती जरी गेलेला असला परंतु भगवंताची सेवेची चव त्याला लागलेली नाही मुकुंद जांगरगे मुकुंद भगवंताच्या चरणाची सेवेची चव त्याला नाही आहे त्यामुळे अतिशय उच्च ज्ञानामध्ये उच्च वैराग्यामध्ये उच्च सगळ्यामध्ये उच्च अवस्था गाठलेली आहे परंतु अशी व्यक्ती सुद्धा पतंती अधो म्हणजे ही अतिशय उच्च स्तरावर खाली पडते आणि कशामुळे केवळ भगवंताच्या सेवेमध्ये न लागल्यामुळे त्यामुळे खरी मुक्ती जी आहे ही भगवंताची भक्ती आणि या अर्थानं तो श्लोक लिहिलेला आहे तत्तेनुकम तम सुशीमुक्त मानव म्हणजे जी व्यक्ती भगवंताचा भक्त जे आहे हा भुंजान एवात्मकृतम विपाकम जी काही दुःख त्याच्यावरती येतात जी काही संकट येतात जी काही परिस्थिती त्याच्यावरती येते हृद वाघ वपुभिर्विदि थाम नमस्ते हृद म्हणजे हृदयानं वाघ म्हणजे ह्या शरीरानं वपुर म्हणजे आपल्या वाणीनं विदताम नमस्ते तो पूर्णपणे जी काही परिस्थिती त्याच्यावरती आलेली आहे त्याचा स्वीकार करतो भगवंताची कृपा म्हणून आणि अशी कृपा ज्याला प्राप्त झालेली आहे जीवेतियो मुक्तिपदे सदैवा अशी कृपा ज्याला झालेली आहे जीवेती म्हणजे तो जिवंत असताना सुद्धा मुक्तिपदे तो सगळ्या संकटातून मुक्त झालेला आहे. संकट आल्यानंतर सुद्धा ते संकट न मानणारा व्यक्ती हा संकटातून मुक्त आहे. आणि म्हणून संकट ज्या जगामध्ये येत आहे हे आपण मानतो म्हणून येत आहे, संकट नाही आहे. जगामध्ये संकट एकच आहे, भगवंताला विसरणं. दुसरं कुठलंच संकट या जगामध्ये नाही. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतायत की हा जो अर्थ इथे जो मुक्तिपदे जो आहे हा खऱ्या अर्थानं भक्ती आहे. म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये लागल्यानं आपोआप मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून भगवंत जे आहेत हे चार प्रकारच्या मुक्ती सुद्धा देत आहेत, सावेज्य सारथी सामेप्य. पण कपिल देव सांगतात दियताम न गृहणंती विना मत सेवनम जना, कारण की माझे भक्त जे आहेत ही चार भक्ती मुक्ती जे आहेत मोक्ष जे आहे चार प्रकारचे पाच प्रकारचे दिले तरी घेत नाही. दियताम न गृहणंती जे दिले तरी पण ते घेत नाहीत. ह्याचं कारण का? त्याच्यामध्ये रस नाही आहे, त्याच्यामध्ये सेवा नाही आहे. कर्मयोगी जे आहेत हे कर्म करतात, त्याच्यामध्ये इगो आहे की मी कर्म करतो आणि काहीतरी द्यायचं म्हणून थोडं दान देतात भगवंताला की मी भगवंताचं पालन करतो, भाव त्याच्यामध्ये हा आहे. मी जर मंदिरला डोनेशन दिलं नाही तर मंदिर कसं चालणार, म्हणून मला डोनेशन द्यायचं आहे. कर्मयोगी म्हणजे मी कर्म करतो थोडं डोनेशन द्यायचं, हा कर्मयोगी. ज्ञानयोगी हा त्याच्यापेक्षा जरा श्रेष्ठ आहे, ज्ञानानं तो जाणून घेतो की सर्व जे काही आहे ते सर्व त्याच ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे. परंतु ब्रह्म ब्रह्म म्हणतच त्याचा गोंधळ होऊन जातो, त्या परब्रह्म कधीच कळत नाही. कारण ब्रह्माचंच अडकलेलं आहे त्यामुळे त्याच्यातनं बाहेर येत नाही, त्यामुळे तो तिथेच अहम ब्रह्मास्मी म्हणूनच त्याचा मृत्यू होतो, अहम ब्रह्मास्मी. ज्ञानयोगी ज्ञानानं तेवढंच कळतं त्याला, ज्ञानानं भगवंताची भक्ती कळत नाही. परंतु भक्तियोगी जो आहे हा मागत नाही काही पण, इंद्रिय तृप्ती पण मागत नाही, ज्ञान पण मागत नाही. ह्याच्या पलीकडे मी तुझी कशी सेवा करू. आणि अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम सेवनम भक्तिरुत्तम. भक्तिरसामृत मध्ये सांगितलं आहे की अन्याभिलाष त्याला कुठली अभिशाप, ज्ञानाची पण अभिलाषा नाही आणि कर्माची पण अभिलाषा नाही. याचा अर्थ तो ज्ञान आणि कर्म करत नाही असं नाही, कारण ते त्याचं ध्येय नाही आहे. आपल्याला कधी कधी असं ध्येय वाटतं की प्रभुपादांची सगळी पुस्तकं वाचून आपल्याला पाठ झाला पाहिजे, हा आपला उद्देश. तो उद्देश नाही आहे. त्यातनं भक्ती जी आहे त्याचं जे सांगितलेलं आहे त्या जीवनामध्ये पालन जसं करत जाईल तसं ते ज्ञान जे आहे हे आपल्याला उघड होत जाईल. आणि म्हणून हृद्वाग वपुबीर अंतःकरणानं शरीरानं आणि वाणीनं जो जे काही ज्याला भगवंताने दिलेला आहे तो नम्रतेने स्वीकार करतो अशी व्यक्ती जी आहे ही अगोदरच सगळ्या कर्मापासून किंवा सगळ्या बंधनापासून मुक्त झालेली आहे. आणि असं म्हटल्यानंतर सार्वभौम भट्टाचार्याने की ही जी आहे भक्ती जी आहे ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग चैतन्य महाप्रभू ही जी भक्ती आहे भगवान श्रीकृष्ण अतिशय सहजतेनं देत नाहीत. आणि त्याला आपण कृपा जी आहे ही प्राप्त करून भक्ती प्राप्त केली पाहिजे. आणि कृपा आपल्याला मिळाली पाहिजे याचा अर्थ आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि आपण काय देऊ शकतो? आपण केवळ अहंकार आपला सोडून सेवा करू शकतो भगवंताची. आणि जेवढी म्हणून आपण सेवा करू तेवढी म्हणून आपल्याला त्या सेवांमुखे हिची वादो. तशी ती रहस्य जे आहे भक्तीचं हे आपल्या अंतःकरणामध्ये उघड होत जातं. त्याचप्रमाणे भगवंताचा भक्त आणि ह्या दोघांच्यामध्ये फरक पाहत नाही. तर भगवंताची भक्तांची सेवा आहे ही भगवंताच्या सेवे इतकीच महत्वाची आहे. कारण भगवंताच्या भक्ताच्या सेवेच्या माध्यमातूनच आपण भगवंत बघू शकतो. एकदा रामानुजाचार्य दक्षिण भारतीच्या यात्रेवरती जात असता सगळा मोठा हजारो शिष्य त्यांच्याबरोबर होते आणि त्यामुळे जिकडे जाईल तिकडे त्यांचा फार मोठा सत्कार त्यांना प्रवचन आणि त्यांची सेवा व्हायची. तर एका गावामध्ये एक अतिशय श्रीमंत भक्त होता आणि त्याला कळालं हो माझे गुरु महाराज रामानुजाचार्य आज उद्या परवा आमच्या गावामध्ये येत आहेत आणि त्यांची अतिशय सेवा केली पाहिजे. त्यांनी मोठा मंडप घातला, प्रसादाची तयारी केली, हजारो नोकर लावले सगळे कामं करायला आणि इतक्यात एक भक्त ही बातमी घेऊन त्या श्रीमंत शिष्याकडे आला आणि की गुरु महाराज केवळ दोन दिवसांमध्ये इथे येत आहेत. हो दोन दिवसांमध्ये येत आहेत, फक्त थोडंच काम वेळ शिल्लक झालेला आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आपल्या कामामध्ये लागला, इतका गुंतून गेला होता की म्हणाला ह्याच्यामध्ये काय गलत केलं त्यांनी. बरोबर आहे, खरंच गुरु महाराज येणार आहेत, त्याचं कोण आहे तसे पण त्यांनी काळजी नाही घेतली. एका एकदम सेवेमध्ये लागला, प्रचंड मोठा मंडप आणि सगळं काही तयार. दुसऱ्याविषयी रामानुजाचार्य तिथे आले पण त्याच्या घरी गेले नाही, ते गेले दुसऱ्याच्या घरी. गरीब भक्त होता आणि त्या श्रीमंताला श्रीमंत भक्ताला चिंता पडली की एवढा मोठी तयारी केली प्रोग्रॅमसाठी आणि माझ्याकडे आले नाहीत. आणि ते एका गरीबाच्या घरी ज्याच्याकडे संध्याकाळी खायचं काय हा विचार करतो त्याच्या घरी रामानुजाचार्य गेले आणि सगळ्यांना आपण कळावं नाही का रामानुजाचार्य तिकडे का गेले इकडे का जाईनात. मग एकाने थोडं धीट होऊन प्रश्न विचारला की गुरु महाराज एक्सक्यूज मी की थोडी मोठी त्यांनी तयारी केली तिथे आणि तुम्ही त्याच्याकडे जात पण नाही आणि इकडे बसलात. रामानुजाचार्य म्हणतायत की त्याच्या अंतकरणामध्ये भक्ती नाही आहे. वाच त्याच्यामध्ये भक्ती नाही आहे असं कसं आहे, एवढा मोठा मंडप तयार केलाय तुमच्याकडे, चांगले मस्त गुलाबाचे हार केले आहेत, सगळे अस्त्र देण्यास सगळं काही तयार आहे, त्यामध्ये भक्ती नाही आहे. रामानुजाचार्य सांगतात की त्याच्यामध्ये जर भक्ती असती माझा जो भक्त आहे त्याचा त्यांनी व्यवस्थित आदर सत्कार केला असतो. त्याला फक्त गुरुची सेवा करायची आहे पण गुरुबंधूंची सेवा करायची नाही. आणि गुरुबंधूंची सेवा ज्याला करायची नाही त्याला गुरुची सेवा महत्व कधीच कळणार नाही. हा फक्त बाह्य देखावा आहे की माझी श्रीमंती किती आहे की मी माझ्या गुरुला संतुष्ट करतो, पण गुरुच्या अंतकरणामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये भक्ती किती आहे. फक्त गुरुबद्दल नाही आपल्या गुरुबंधूबद्दल, तर त्याचा जो निरोप घेऊन आलेली व्यक्ती जी आहे त्यांना साधतेने पाणी सुद्धा दिलं नाही किंवा त्यांना बसावून सुद्धा म्हटलं नाही, प्रसाद सुद्धा दिला नाही. म्हणजे असं हो गुरु महाराज ताबडतोब तो इकडे तिकडे लागला. तर भगवंताचा भक्त जो आहे त्याची सेवा न करता आपण गुरुची किंवा भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला तर गुरु किंवा कृष्ण आपल्याला कधीच संतुष्ट होणार नाही. कारण भक्ती जी आहे ही भगवंताच्या भक्ताच्या सेवेच्या माध्यमातून होते आणि म्हणून गुरु जे त्यांचे शिष्य जे आहेत म्हणजे आपले गुरुबंधू ह्यांना पण आपण कधी पण गुरुपासून गुरु नाही आहेत पण गुरुपासून वेगळं समजू नये. गुरुचे दास आहेत आणि ते पण त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करतायत. आणि हा जोपर्यंत भाव आहे की हे सगळे जे आहेत ते माझ्या गुरुची दास आहेत आणि मी त्यांचा दास आहे, डायरेक्ट गुरुचा नाही. चैतन्य महाप्रभू सांगतायत की भक्ती ही जी आहे दास 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 दासानुदास. आणि म्हणून ही जी भक्ती आहे त्यातनंच केवळ आपल्याला हे रहस्य जे आहे भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा भगवान सांगतात की पुन्हा पुन्हा हे सांगतात रहस्यम रहस्यम. कितीतरी वेळा भगवंतांनी हा शब्द उपयोग केलेला आहे की हे रहस्य आहे, हे रहस्य आहे. तर का रहस्य आहे? भक्ती. या भक्तीमुळेच हे रहस्याचा उलगडा होईल. म्हणून खरी भगवद्गीता जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर भक्ती ची सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून भगवान सांगे की जे आहे सयवाय मया तेज्य योग प्रोक्त पुरातन भक्तो सेमी सखा चेती रहस्यम हे तत् उत्तमम. भक्तो सेमी तू माझा भक्त आहेस म्हणून रहस्य तत् उत्तमम अतिशय उच्च असं रहस्य जे आहे हे मी तुला सांगतोय, तुला देतोय. हे जे रहस्य आहे भगवद्गीतेमध्ये ती भक्ती. श्लोक तेच आहेत, पुस्तक तेच आहे, शब्द पण तेच आहेत, परंतु आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होत नाही, याचं कारण भक्ती नाही. म्हणून भक्ती जी आहे ती भगवान सहजपणे कुणाला देणार नाही, म्हणून त्यासाठी आपला स्वतः प्रयत्न केला पाहिजे. प्रल्हाद महाराज सांगतात की या जगामध्ये दुःख जशी न मागता येतात तशी जेवढं सुख आहे न मागता येईल, त्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. पण भगवंताची भक्ती जी आहे ही तुम्ही केल्याशिवाय येणार नाही. कधी कधी लोक भगवंताची इच्छा असेल तर मी जप करेन, भगवंताची इच्छा असेल तर मी प्रोग्रामला येईन, भगवंताची इच्छा असेल तर मी डोनेशन देईन, भगवंताची इच्छा असेल तर मी हे करेन. भगवंताची इच्छा आहे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं चरणं व्रज, ही भगवंताची इच्छा. आता तुमची इच्छा काय आहे? बरोबर आहे. तर म्हणून भगवंतानी आपली इच्छा प्रकट केली आहे. म्हणून भगवंताची भक्ती ही आपण सुरुवात केली पाहिजे. भगवंताची कृपा आहे, भगवंत आपल्याला असे हात देऊन बाहेर करायला बघतायत, पण आपणच आपले प्रभुपाद उदाहरण देतात की डोळ्यावरती आपण हात ठेवून बसलोय, विचारतो की सूर्य कुठे आहे, हात काढा, सूर्य आहे, हात फक्त बाहेर काढला पाहिजे, एवढाच फरक आहे. फक्त हात बाहेर काढायचे म्हणजे जसं सगळं दिसतं, तर आपण आपला जो अहंकार आहे ह्याच्यामध्ये द्वेष मत्सर आहे सगळं काही आहे. तर इथं सेवा, कुणाबद्दल किती जरी द्वेष असला फक्त सेवा करा, बघा तुमच्या मनातला द्वेष कसा निघून जातो, एकदम निघून जातो. आणि म्हणून ज्याच्याबद्दल आपल्याला मत्सर आहे त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करायचं असेल तर आपण सेवा करायची, कुठल्याही प्रकारचा मत्सर नाही. आणि त्यातनं आपल्याला भक्ती जी आहे भगवंत आपल्याला देत आहेत. अन्यथा भक्ती जी आहे अतिशय रहस्य, कोणालाही मिळणार नाही. भगवान सगळं काय देतील तुम्हाला, पैसा देतील, प्रतिष्ठा देतील, जे काय पाहिजे ते देतील, परंतु मुक्ती पण देतील, भक्ती नाही. म्हणून भक्ती स्वतः सुरुवात केली पाहिजे. आणि भक्तीची सुरुवात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे राम 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 हरे हरे, अतिशय सोपा उपाय आहे, अतिशय सोपा. आता कोण या मंत्रात जप करू शकणार नाही, अतिशय सोपा उपाय. तर एवढं का जड जात आपल्याला, का जड जाते एवढी भक्ती, एवढं जड वाटतंय की कधी कधी वाटते की अरे कुणाला भक्ताचं बघायला सुद्धा आपल्याला नको वाटतं, एवढा आपल्यामध्ये मत्सर आहे. त्यामुळे का एवढा आपण जप करतोय, त्याचा अर्थ असा नाही की जपाचा फरक, जपात आपल्यामध्ये फरक पडत नाही आहे, तो पुरावा आहे की तुमच्या जपामध्ये फरक पडतोय, तुमच्या भावनेमध्ये फरक पडतोय. की पहा पहिल्यांदा आपल्याला सगळे मित्र वाटायला लागतात, सगळं काही चांगलं आहे, आणि जसं जसं आपण भक्तीमध्ये येऊ जसं जसं आपण सिनियर व्हायला लागतो त्याला आपण कम्पेअर करायला लागतो की अरे मला आता 5 वर्ष झाली, याला 3 वर्ष झाली, मी 2 वर्षानं सिनियर आहे. ताबडतोब तुलना केली की द्वेष सुरू झाला. अरे गुरु महाराज इथं आले की पहिला माझ्या घरी येतात, माझे गुरु महाराज माझे, बाकी कोणाकडे जात नाहीत, मी किती मोठा आहे, द्वेष सुरू झाला इतर लोकांचा. कम्पेअर ज्या वेळेला आपण करतो तुलना, तिकडनं द्वेषाची सुरुवात होते. म्हणून ही भक्ती जी आहे ही भगवंताच्या भक्तांच्या सेवेतनं सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कितीही वाईट असो, ज्या वेळेला प्रभुपाद न्यूयॉर्कमध्ये होते आणि प्रभुपादांनी कुठल्याही प्रकारचा दोष बघितला नाही कोणामध्ये, सगळे LSD किती तुम्ही काय वाटेल ते वाईट गुण सांगा सगळे त्यांच्यामध्ये. एकदा तर एक वेश्या आली मंदिरमध्ये, सगळे भक्त एकदम प्रभुपाद नो गिव प्रसादम, प्रभुपादांनी एक गुण पाहिला वेश्या, तिच्या मनामध्ये काहीतरी चांगला विचारायला बघ, मंदिर आहे तिथं आपण जावं. भक्ता म्हणलं ती वेश्या आहे, ती कशी मंदिरमध्ये येईल. पण प्रभुपादांनी काय पाहिलं, मंदिरमध्ये आले हा गुण, आणि म्हणून तिला प्रसाद दिला. म्हणजे भक्ती प्रदान करण्यासाठी गुरु प्रत्येक अवसर किंवा प्रत्येक संधी जी आहे हे बघत असतो. आणि म्हणून आपण पण जे कोणी येतात मंदिरमध्ये प्रोग्रामला येतात किंवा आपल्या घरी येतात, आपण त्यांचा दास आहे या भावनेनं त्यांची सेवा केली पाहिजे. आपण त्यांचे प्रभू म्हणून नाही, जरी ते आपल्याला प्रभू म्हणतात म्हणून आपण प्रभू नाही म्हणायचं, दास. या भावनेत एकच भक्त्या, केवळ भक्ती. बाकी तुमच्याकडे काय आहे विचार करत नाहीत. तुमच्याकडे इस्टेट, प्रतिष्ठा सगळं भगवंताचंच आहे. आणि म्हणून अन्य अभिलाषिता, कुठल्याही प्रकारची अभिलाषा न करता केवळ सेवा, केवळ सेवा. आणि अशी ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भावना होते त्यावेळेला भक्तीमुळे भगवंताचा आपल्याला प्राप्ती होते. त्यासाठी आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येनं जमतात, पण रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न करा. श्लोक समजून घ्यायचा नाही, श्लोक सगळ्यांना येतील, पाठ करणे काही विशेष नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, सोपं आहे. 2-5-10 मिनिटांमध्ये श्लोक पाठवेल, परंतु त्याची अनुभूती यायला 10 जन्म लागतील. पण प्रभुपादांच्या कृपेनं 1 मिनिटामध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. फक्त जप करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी सत्ययुगामध्ये 80,000 वर्ष लोक तपस्या करायचे, जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी द्वापारयुगामध्ये लोक भरपूर पैसा खर्च करून यज्ञ करायचे, जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे आणि द्वापारयुगामध्ये मोठी 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 मंदिरं बांधायची, ती गोष्ट आज एकही पैसा न खर्च करता आपल्याला फुकट दिलेली आहे प्रभुपादने. आपली काही पात्रता नसताना, परंतु ती ठेवून घेण्यासाठी मात्र आपल्याला पात्र झालं पाहिजे. पात्रता नाही आहे तरी पण दिलेलं आहे, परंतु आपल्याकडे ठेवून घेण्यासाठी पात्रता पाहिजे. तर संधी सगळ्यांना दिलेली आहे प्रभुपादने, सगळ्यांना दिली हरे कृष्ण महामंत्र. आणि सगळ्या सृष्टीतील अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे नामस्मरण प्रभुपादने आपल्याला दिलेलं आहे. ह्या भक्तीच्या माध्यमानं, नामस्मरणाच्या माध्यमानं भगवंताच्या सेवेचा आपण अनुभूती आणि भगवत प्राप्तीची जी मार्ग दिलेला आहे त्याचा आपण या जीवनामध्ये फायदा करून घ्यावा. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहेत? काम क्रोध मद मोह आपण भगवंताच्या भक्तीत लावू शकतो, तर मत्सर द्वेष आपण भगवंताच्या सेवेत कशी लावू शकतो? हरे कृष्ण. कुणाचा प्रश्न आहे? हो, पाठीमागे. हरे कृष्ण. हे चांगला प्रश्न आहे. मत्सर जो आहे हा शुद्ध अवस्थेमध्ये आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. याच्यामध्ये आचार्यांचा मतभेद आहे. काही आचार्य सांगतात की आपण हा भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो, आणि काही आचार्य असं म्हणतात की आपण लावू शकत नाही. तर जे लावू शकतो हे उदाहरण देतात की जे गोपी जे आहेत या अष्टसखी, त्यांच्यामध्ये 2 भाग आहेत, वाम आणि दक्षिण. तर त्या दोघांमध्ये मत्सर आहे. की दुसरा जो ग्रुप आहे हा आपल्यापेक्षा जास्त कृष्णाला प्रिय आहे, म्हणून त्याचा परिणाम ते जास्त सेवा करतात. आणि म्हणून दुसरा जो आहे तो ग्रुप टाळत आहे, आमच्यापेक्षा हे जास्त सेवा करतायत, आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त सेवा केली पाहिजे. पण तुमच्या मत्सरेतून जर सेवाभाव निर्माण होत असेल तर मत्सर ठीक आहे, पण मत्सरेतून जर द्वेष निर्माण होत असेल तर मत्सर ठीक नाही. ज्यावेळेला पहा की मागच्या महिना डिसेंबर बुक मॅरेथॉन, खरं त्यावेळेला पार्टी असतात, प्रत्येक पार्टी आपला नंबर यायचा, नाही त्याच्यापेक्षा आपण पहिला नंबर आला पाहिजे. त्यांनी 100 गीता केल्या, आम्ही 200 गीत्या केल्या पाहिजेत. हा आता भौतिकदृष्ट्या कॉम्पिटिशन आणि मत्सर आहे, परंतु याच्यामध्ये ध्येय काय आहे? प्रभुपादांना संतुष्ट करणं. तर त्या मत्सराचा जर परिणाम सेवा असेल आणि भगवंताच्या भक्तीमध्ये कुणाचाही द्वेष न करता मैत्री करून जर उन्नती होत असेल तर जो मैत्र मत्सर जो आहे हा शुद्ध आहे, ट्रान्सेंडेंटल. काम क्रोध ह्याप्रमाणे तो पण शुद्ध होतो. पण त्याच्यातनं जर आपण भक्तीपासून दूर जात असो किंवा भक्तांच्यापासून दूर जात असो तर तो मत्सर जो आहे हा आपल्या पतनाला कारण होत जातो. म्हणून आपण या स्टेजमध्ये मत्सर न केलेला बरा, कारण आपल्याला माहिती नाही सेवा आहे काय काम आहे. हरे कृष्णा.